रसिक हो, भारूड भारूड म्हणजे तरी काय? जे रसिकांच्या मनावर आरूढ झालेलं ते भारूड. हे भारुडाचं संगीत आपल्या मोठमोठ्या गीतकारांनी, संगीतकारांनी, शाहिरांनी, सर्वांनी आपल्याला दिलेलं आहे. पण याचे जाणते आणि उगम करते जनार्दन स्वामी, श्रीधर स्वामी, नामदेव, संत नामदेव, एकनाथ या सर्वांनी जे पेरून ठेवलं ते अजूनही उगवलेलं आहे आणि उगवतं राहिलेलं आहे. या संगीतामुळेच आपल्या संगीताचा एक गाभा तयार झाला आणि जुनं संगीत ते सोनं वाटायला लागलं. आणि त्यावेळी या भारुडाने जगभर, महाराष्ट्रभर याची प्रसिद्धी केलेली होती आणि ते मनामनातून, घराघरातून भिडलेलं होतं. परंतु हळूहळू या भारुडाचा विसर व्हायला लागला, कारण मॉडर्न संगीत आलं. मॉडर्न संगीताचा गाभा आणि मॉडर्न संगीताची होणारी लय ही सुद्धा भारुडाचं एक स्वरूप आहे. ते ज्याला कळलं त्याला कळलं. परंतु अजूनही भारूड जिवंत आहे, जिवंत राहणार आहे आणि ते घराघरात पोचणार आहे आणि ते पोचवण्याची जबाबदारी आमची आहे.
वेड लागले.
अरे पण कोणाला
वेड लागले?
अरे हो, कोणाला?
या जनांशी वेड लागले, वेड लागले.
अरे चल्ला म्हणा.
वेड लागले या जनांशी वेड लागले.
अरे हो माहित आहे.
या लोकांशी वेड लागले, या जनांशी वेड लागले, या लोकांशी वेड लागले, या जनांशी वेड लागले. तिळा तांदळाचे, तांदळाचे बाहुले केले जी, पाट मांडूनी, मांडूनी वर बसविले जी, वस्त्र अलंकारे, अलंकारे गुंडाळिले जी, मन आले ते, आले ते नाव ठेविले जी. हो, तिळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडूनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळिले, अन मना आले ते नाव ठेविले जी.
ऐकलं ऐकलं काय तर ऐकलं
काय काय झालं?
अरे कोणा कधी कसलो झटको येतो सांगा येत नाही.
आता कसला झटका आला सांग ना.
अरे बघ ना, आतापर्यंत दगडाचं देव केलेलो आपण होतो आणि आता हो पिठाचं देव करण्यासाठी त्याची मूर्ती बनवलेली असत, एका वस्त्रालंकार चढवलेले, दागदागिने घातलेली असत आणि देव म्हणून त्या पिठाच्या मूर्तीजवळ सगळेजण भक्त असत.
अरे असू तर टांक होते.
अरे टांक होतं काय, तुका काय माहिती असा? पण त्या देवाक, त्या मूर्तीत देव येऊक आणि देव म्हणून लोकांका भाषा किती वेळ जायत माका सांग. आयुष्यातलो अर्ध वेळ फुकट नाही जातो बा, खाई तरी वेळाच्या झटक्यात आपलं वेळ फुकट घालवना. एका काय माणूस की म्हणतो आणि एका काय भक्ती म्हणतात.
अरे असू दे.
म्हणूनच म्हणतो, वेड लागले, वेड लागले या जनांशी वेड लागले, वेड लागले, वेड लागले या जनांशी वेड लागले, या लोकांशी वेड लागले, या जनांशी वेड लागले, या लोकांशी वेड लागले, या जनांशी वेड लागले. शुद्ध पाण्याने, पाण्याने प्रक्षाळिले जी, गंध फुलांनी, फुलांनी झाकोळिले जी, धूप करोनी, करोनी दीप उजळिले जी, अन्न ठेवनी, ठेवनी पालविले जी. हो, शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले, गंध फुलांनी झाकोळिले, धूप करोनी, दीप उजळले, अन्न ठेवनी पालविले जी.
ऐकलंस
काय?
ऐकलंस पाण्याची एवढी टंचाई असताना दगडाच्या देवावर अभिषेक केले जात.
बरोबर, मी पण आंघोळ केलेली नाही, मला पण पाणी कुठून आणायला लागतं माहितीये का.
नाहीतरी मेला तू 8-8 दिवस आंघोळ करतस
कुणाला
सांगू नको काय. आपला तर सांगायचा ना, दुसऱ्याचा सांगायचा. अरे गावाच्या गावा ओस पडली, प्रत्येक गावाची पोरा पाण्यासाठी गुरा ढोरा पाण्यासाठी वणवण फिरतो आणि दगडाच्या देवावर अभिषेक केलं जात आहे. कितपत योग्य असा ही सगळी अंधश्रद्धा खोडून काढण्यासाठी आणि ह्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठी आपण या भारुडाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतो पाहिजे. त्या गावागावात पोचाक व्हाया, घराघरात पोचाक व्हाया, मना मनात पोचाक व्हाया.
बरोबर, आणि म्हणून ही बिसलेरी पण महाग झालेली आहे. 10 रुपयाला पाणी विकलं जातं इकडे.
तुझ्या घरात नाही, खिशात नाही पैसे, 10 रुपयाची बिसलेरी पिण्यापेक्षा मेल्या झऱ्याचा पाणी घे, गाळून पी, किती सुंदर लागतं बघ.
म्हणूनच म्हणतो वेड लागले या जनांशी, वेड लागले या जनांशी, वेड लागले या लोकांशी, वेड लागले या जनांशी, वेड लागले या लोकांशी, वेड लागले या जनांशी, वेड लागले. फेरा घालून भोवंडीले जी, आड राहून दंडवत केले जी, आत बाहेरी बाहेरी ना देखिले जी, एका जनार्दनी देखिले जी. फेरा घालोनी भोवंडिले, आड राहुनी दंडवत केले, आद बाहेरी ना देखिले, अनेका जनार्दनी देखिले जी.
अरे 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 याला काय झालं, पेपर आल्यासारखं अंगात देव बी आलं का.
चिपरे 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 माझ्या अंगात देव खेळलो, त्याच्या अंगात देवी जॉब
कसे चाले करता बघा.
काय कसा काय याड लागलाय बघ, देव बसवल्या बरोबर एखाद्याच्या अंगात येता काय रे.
त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करायला पाहिजे ठाणे.
काय देवाला आधी आपण मंदिरात ऍडमिट करूया ना, नको ते गोष्टी काहीतरी काय सांगतं. हे बघ त्याच्या अंगात
बघा असे कसे झटके आले त्याच्या अंगात.
देव काय स्वस्त असा बसवल्या बरोबर ताबडतोब अंगात येतात तू, आणि तुझ्यासारखी येडी लोक बघ ते का फेरिया मारत पोटात फुटा जर फेरिया मारत.
सगळ्यांना याड लागलेला आहे,
सगळ्यांना याड लागला. ते याडामध्ये तू पण रे. अरे भक्ती असावी पण ती आंधळी नसावी, श्रद्धा असावी पण तिचा देखावा नसावा. मग हे रस्तो रस्ती देव जर असे बसाक लागले तर मंदिरातल्या देवांका कोण विचारतो ना, मका सांगतो.
म्हणूनच म्हणतोय वेड लागले या जनांशी, वेड लागले या जनांशी, वेड लागले या लोकांशी, वेड लागले या जनांशी, वेड लागले या लोकांशी, वेड लागले या जनांशी, वेड लागले.